एपिस्करास पत्र अध्याय एक. एपिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांना देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो. स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे, देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. देवाच्या प्रीतीप्रमाणे येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. त्या प्रिय पुत्राच्या ठाई रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे. देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे. देवाने गुप्त सत्तेची योजना आम्हास कळवली आहे, जी त्याने ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली. देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व काही ख्रिस्तामध्ये एकत्र आणेल. देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहुदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली, ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. त्याच्या प्रियजनाची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे, जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी. म्हणून तुमच्यामधील असलेल्या प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्र जनावरची प्रीती विषयी ऐकून मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही. मी अशी प्रार्थना करतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव गौरवी पिता याने तुम्हास आपल्या ओळखीचा, ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे, आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, ते तुम्ही त्याच्या शक्तिशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे. त्याने ती कृती ख्रिस्ताच्या द्वारे करून त्या स्मरणातून उठवले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसवले. त्याने त्या सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभुत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव, जे या काळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल, त्या सर्वापेक्षा फार उंच केले. देवाने सर्व काही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्या सर्वावर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. हेच ख्रिस्ताचे शरीर, जो सर्वांना सर्व काही भरतो, त्याने ते भरलेले आहे.